आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर। ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन। तिन्ही सेना दलांची वित्तीय परिषद आज संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सुरू। देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी। वायनाडमध्ये भूस्खलनस्थळी बचाव कार्य सुरू। पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्य पदकासाठी सामना। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज फिजीमध्ये नाडी इथं पोहोचले आहेत। त्या बुधवारपर्यंत फिजीमध्ये असतील। फिजीचे उपप्रधानमंत्री विलियम गाओका आणि फिजीमधले भारताचे उच्चायुक्त पी एस कार्तिकेयन यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं। या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटिनोवेरे आणि प्रधानमंत्री सिटीवनी राबुका यांच्यासोबत बैठक घेणार आहेत। त्या फिजीच्या संसदेला संबोधित करणार असून नंतर फिजीमधल्या भारतीयांशी देखील संवाद साधणार आहेत। तसंच राष्ट्रपती सुवा इथल्या गांधी मेमोरियल कॉलेज आणि नाडीमधल्या श्री शिव सुब्रमण्यम स्वामी मंदिरालाही भेट देणार आहेत। यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 8 आणि 9 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडमध्ये असतील। दौऱ्यादरम्यान त्या न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांच्यासोबत बैठक घेणार असून त्या प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांचीही भेट घेणार आहेत। त्या वेलिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला संबोधित करतील आणि ऑकलंडमधल्या भारतीयांशी संवाद साधतील। यात्रेच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती 10 ऑगस्टला पूर्व तिमोरला जातील। राष्ट्रपती पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जोस रामोस होटा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील। राष्ट्रपती पूर्व तिमोरचे प्रधानमंत्री केराला शनाना गुस्माओ यांचीही बैठक घेणार आहेत। ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असून 2014 7,30,000 कोटी पतपुरवठा झाला होता। त्या तुलनेत 2024 25,46,000 कोटी रुपये पतपुरवठा झाला अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली। एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 2014 शेतकऱ्यांना 4.25 लाख कोटीपेक्षा जास्त पीक कर्ज देण्यात आली तर 2024 ही रक्कम 9,82,000 कोटींपर्यंत पोहोचली। कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत असं ते म्हणाले। मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया अशा योजनांमधून सरकारनं युवा वर्गाच्या कल्याणाच्याही योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं। लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होत आहे। त्याचप्रमाणे गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना पुरेसं प्रतिनिधित्व देण्यासाठीचं पुनर्रचना विधेयक आज सभागृहात मांडलं जाऊ शकतं। देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता महत्वाची असल्याचं ते म्हणाले। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे। 2020-21 गॅसचं उत्पादन सुमारे 28.70 अब्ज कोटी घनमीटर होतं जे 2023-24 वाढून सुमारे 36.43 अब्ज कोटी घनमीटर झालं आहे। 2026 देशात गॅसचं उत्पादन 45.3 अब्ज कोटी घनमीटरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे। देशाच्या तिन्ही सेना दलांची वित्तीय परिषद आज नवी दिल्लीत संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। संरक्षण दलांसाठीचा वित्तपुरवठा आणि इतर वित्तविषयक बाबींमध्ये तिन्ही दलांचा ताळमेळ राखण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे। या उच्चस्तरीय परिषदेत संरक्षण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी, संरक्षण लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील। संरक्षण विभागाच्या आर्थिक बाबींशी संबंधित विविध घटकांचा दृष्टिकोन समजून घेणं आणि संरक्षण सामग्री खरेदीतल्या समस्यांवर तोडगा शोधणं अशा मुद्द्यांवर या परिषदेत विचारविनिमय होणार आहे। सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17,250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समित्यांच्या नियमानुसार हे पैसे परत करण्यात आले आहेत असंही त्या यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी आज अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं कळवलं आहे. नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथं आज जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भाग इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा तर अरुणाचल प्रदेशात येत्या बुधवार गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. केरळमध्ये वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मृतदेह शोधण्याचं काम आज सातव्या दिवशीही सुरू आहे. या भागात 100 अधिक जण बेपत्ता आहेत. काल ड्रोनच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचं काम करण्यात येत आहे. दरड कोसळण्यापूर्वीच्या परिसराचा नकाशा आणि दरड कोसळल्यानंतर बदलत्या स्थितीची तुलना करून शोध घेतला जात आहे. या कामासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक आणि श्वान पथकाला मेरठहून पाचारण केलं आहे. मेपडी इथं ठेवलेल्या 67 मृतदेहांपैकी 8 जणांवर अत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली आहे. हिमाचल प्रदेशातल्या काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू असून सिमला आणि सिरमोर जिल्ह्यांमधील काही भागांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागात पर्यटकांनी जाऊ नये अशा सूचना हवामान विभागानं पर्यटकांना आणि नागरिकांना दिल्या आहेत. राजस्थानातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अजमेर, जैसलमेर, टोंक, बारमेर, पाली, बालोत्रा आणि बुंदीसह 13 जिल्ह्यांमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेले 4 दिवस मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे 10 मोठ्या धरणांमधून पाणी सोडण्यात आलं असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. केदारनाथ धाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंचा शोध आजही सुरू आहे. या परिसरातलं हवामान स्वच्छ झाल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली MI-17 आणि चिनूक हेलिकॉप्टरनं 100 जणांना रवाना करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मंदाकिनी नदीच्या जवळच्या जंगलांमध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकीट संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्य पदकासाठीची लढत मलेशियाचा झी झियाली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 हा सामना सुरू होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज रोमानियाविरुद्ध लढत देत आहेत. अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या 400 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत किरण पहल तर 3000 स्टिपलचेस प्रकारात अंतिम फेरीत आशियाई स्पर्धेतला सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे भारताचं प्रतिनिधित्व करतील. कुस्तीच्या मैदानात महिलांच्या 69 वजनी गटात उपउपांत्यपूर्व निशा दहिया मैदानात उतरेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या 3 देशांच्या दौऱ्यावर. ग्रामीण भागात पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद आज संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी. वायनाडमध्ये भूस्खलनस्थळी बचाव कार्य सुरू. पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्य पदकासाठी सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.